जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात ये ऊनी लागे तये संगतीची जनी कोण गोडी जये संगतीने मती राम सोडी. जेथे राम नाही ते धाम म्हणजे स्थल कार्य उद्योग सोडून अरण्यात जावे म्हणजेच सुख लागते असे जे सांगतात त्यामागील कारण परंपरेची एक दिशा समर्थ या 45व्या श्लोकात सांगत आहेत. माणसाच्या कल्याणासाठी त्याचे जन्माचे सार्थक होण्यासाठी हितसाधनासाठी त्याची बुद्धी परमार्थात स्थिरावली पाहिजे. अंतःकरणामध्ये परमेश्वराविषयी निष्ठा दृढ राहिली पाहिजे पण हे होत नाही. त्याला जी कारणे आहेत त्यातील एक महत्त्वाचे कारण विरोधी गुण असलेल्या व्यक्तीची संगत. मनुष्य प्रपंचामध्ये रमतो, व्यवहार त्याला सोडावेसे वाटत नाहीत, याच्यामागे संगती हे कारण फार महत्त्वाचे आहे. समाधान कशाने मिळते? तृप्तता, संयम, त्याग, सदाचरण, धर्मनिष्ठा या सर्व गोष्टी मनुष्याला खरे व टिकाऊ समाधान देणारे आहेत. पण भोवती संगत असते ती अशा लोकांची की ज्यांच्या वागण्यात आणि विचारात संयमाला काहीही महत्त्व नसते. खावे प्यावे मजा करावी, ऐश्वर्याने विलासाने रंगेल जीवन जगावे, त्यासाठी उदंड संपत्ती मिळवावी, उपभोगाची साधने वाढवावीत, सत्तास्थाने जिंकावीत, त्या माध्यमातून प्रतिष्ठा मिळवावी, मग त्याकरता काहीही करावे लागले, कसेही वागावे लागले तरी चालेल अशी ज्यांची धारणा असते तेच सभोवती असतात. मनुष्याने महत्वाकांक्षी असले पाहिजे आणि महत्वाकांक्षा ही संपत्ती, सुखसाधने, प्रतिष्ठा याच मापाने मोजली पाहिजे. नीती अनिती, धर्म अधर्म, पाप पुण्य, सदाचरण दुराचरण या सर्व कल्पना मनुष्यानेच निर्माण केलेल्या आहेत आणि त्यांची उपयुक्तता देशकाल परिस्थितीवर अवलंबून आहे. तेव्हा पुण्यकल्पना, धर्माविषयीची निष्ठा या शब्दांना वस्तुतः काही अर्थ नाही असे गोंडस तत्वज्ञान विचारवंत म्हणणारी काही बुद्धिमान माणसे समाजासमोर निर्माण करीत असतात आणि अनेक श्रीमंत, सत्ताधारी, प्रतिष्ठित अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये ते प्रत्यक्ष दिसूनही येते. त्यामुळे सामान्याला तोच आदर्श महत्त्वाचा वाटतो आणि मग जीवनाचे ध्येयही तेच ठरून आधी सांगितलेल्या समाधानाच्या खऱ्या मार्गाने जाणे नको वाटते. अहंकार हा मनुष्याचा एक स्वाभाविक गुणधर्म आहे. भ्रांत महत्वाकांक्षेसंबंधीच्या या फसव्या तत्वज्ञानाने हा अहंकार पुष्ट होतो आणि मग ज्यामुळे अहंकार सुखवला जाईल अशाच गोष्टी हव्या हव्याशा वाटतात. शास्त्राने कामक्रोधादी जे विकार षड्रिपू म्हणून सांगितले तेच या अहंतेमुळे मित्र आहेत असे वाटू लागते आणि त्या घातक विचारांचे समर्थनही होऊ लागते. समाजाच्या कल्याणाची तळमळ असलेली चांगली विद्वान माणसेही कामाने वंशसातत्य राखले आहे, क्रोधामुळे दुष्टांना धाक बसतो, लोभाने ऐश्वर वाढते, मोहामुळे अनेक गोष्टीत रस घेता येतो, मदामुळे स्वाभिमान जागृत होतो, स्वसंरक्षण होते, मनुष्याचा आत्मविश्वास वाढतो, मच्छरामुळे महत्वाकांक्षेला प्रेरणा मिळते इत्यादी इत्यादी प्रतिपादन करीत असतात. जगाच्या पाठीवर समृद्धीच्या शिखरावर पोचलेली अनेक राष्ट्रे आहेत पण त्या देशामध्ये सुख, स्वास्थ्य, शांतता असल्याचे मात्र आढळून येत नाही. त्यामुळे आपल्या दरिद्री आणि तथाकथित मागासलेल्या देशात प्रगतीचे हे महत्वाकांक्षी तत्वज्ञान आकर्षक वाटले तरी जाणत्याने त्याचा फोलपणा समजून घेतला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की ज्या तऱ्हेच्या संगतीतून समाधान नष्ट करणारे विचार मनात येतात, अहंकार बळावतो आणि परिणामी परमार्थच अप्रिय वाटू लागतो, ती संगतीच सोडली पाहिजे. शरीर मनबुद्धीला वाईट वळण लावणाऱ्या या संगतीचे आकर्षण तरी वाटता कामा नये, 13 प्रकारचे जीवन आदर्श तरी वाटता कामा नये. जय जय रघुवीर समर्थ.